किसान एक ऐसा जादूगर होता है ना, जो जादू कोई नहीं कर सकता, वो सिर्फ और सिर्फ किसान कर सकता है। कीचड़ में से सोना उगाना जिसे कहते हैं, जादू नहीं तो और क्या है ये।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक पुनः एकदा आली MH935 मध्ये। आणि आज आपण नॅशनल फार्मर्स डे सेलिब्रेट करतोय, राष्ट्रीय किसान दिवस ज्याला म्हणतात। असेच एक शेतकरी ज्यांनी रिसेंटली म्हणजे वयाच्या ऑलमोस्ट 80 वर्षापर्यंत, 18व्या वर्षापासून ज्यांनी शेती सुरू केली, त्यांनी 80व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन टाकलेली आहे। नेमकं कशा कशा गोष्टी घडत आल्या, खरं तर ना त्यांच्याशीच बोलूयात आपण। सगळ्यात आधी तर ना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाबा, की तुम्ही हा डिसिजन घेतला आणि हे नवीन काहीतरी घडवून आणलं। म्हणजे आतापर्यंत हे कधीही झालेलं नव्हतं की एखाद्या शेतकऱ्यांनी निवृत्ती घेतलीये, तर तुम्हाला खूप अभिनंदन।
धन्यवाद।
आपला देश हा जो आहे हा कृषी प्रधान देश आहे आणि तुम्ही रिटायरमेंट घेतलेली आहे, सो जे तुमच्यासारखे शेतकरी आहेत यांना तुम्ही काय सांगाल की ही रिटायरमेंट जी आहे ती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
माझं म्हणणं असं आहे की जीवनामध्ये कुठं ना कुठं तरी थांबायला पाहिजे आणि पुढचं आयुष्य आपल्या नातलगामध्ये नातू नसरामध्ये मिसळून एक कुटुंबिक आनंद घ्यावा आणि प्रवास करावा। थोडा प्रवासातून बरंच आपल्याला माहिती कळते आणि आपला उत्साह द्विगुणित होतो।
बाबा तुम्हाला फिरायला आवडतं?
हो।
कुठे कुठे फिरला?
खूप म्हणजे अंदमान निकोबार पर्यंत गेलो आणि संपूर्ण भारत। आता रिटायरमेंट नंतर आता फक्त काही नाही, पंढरपूर पांडुरंगाची यात्रा वारी करावी आणि बस आता घरीच राहावं, कारण आता वयमानानुसार तेवढं काही आता चढ उतार काही होत नाही।
तुमच्यासारखेच जे आता सगळे शेतकरी बांधव आहेत अशा सगळ्यांना तुम्ही एक काय सांगाल?
शेतकऱ्यांनी शक्यतो आपल्या खर्चाला पायबंद घालावा, मोठा खर्च करावा आणि जेवढे पिकते तेवढ्यामध्ये थोडा समाधान मानून आपल्या खर्चाला पायबंद घालावा अशी माझी विनंती आहे।
हे किती छान आहे ना, पण कशा प्रकारे या गोष्टी घडून आल्या? बाबा तर आपल्याशी बोललेच, पण त्यांचा मुलगा प्रकाश काळे हे सर जे आपल्या सोबत आहेत, त्यांनी सांगितलं की नेमकं कशा कशा गोष्टी त्यांनी प्लॅन आउट केल्या। बोलूया थोड्या वेळात त्यांच्याशी। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।